चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोल्हापुरात 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही। अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून त्यामुळे निर्माण झालेल्या क्यार चक्रीवादळाचा फटका कोकणाला येत्या 24 तासात बसणार आहे। शिवाय पुढील 2 दिवस कोल्हापूरसह पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद आणि बीडमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। क्यार चक्रीवादळ अरबी समुद्रात रत्नागिरीपासून पश्चिमेला 190 किलोमीटरवर होतं। मात्र येत्या 24 तासात हे चक्रीवादळ थोडं उत्तरेकडे सरकून कोकण किनारपट्टीच्या विरुद्ध दिशेला वळण घेईल। पुढील 5 दिवस हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेनं अरबी समुद्रातून प्रवास करणार आहे। या काळात या चक्रीवादळाची तीव्रता अतितीव्र वादळात होण्याची शक्यता आहे। या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दक्षिण कोकण, गोवा आणि उत्तर कर्नाटकच्या किनारपट्टीवर पुढील 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। त्यामुळे राज्यात पुढचे 2 दिवस पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे। तसंच बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात 27 ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचं हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी सांगितलं। 27 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल। हवामानात बदल झाला तरच तुरळक सरी बरसतील। पुढील 24 तासात मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीवर चक्रीवादळाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे। या मार्गावरून तसंच कोकणात जाणाऱ्या घाट रस्त्यांवरून प्रवास टाळावा असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे। 27 तारखेपर्यंत किनारपट्टीवरील पर्यटनही टाळावं।